नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही, याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1313 अंकांची घसरण झाली आणि तो 76,015 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 23,816 अंकांवर बंद झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धर्मशाला इथे एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कालच्या विजयामुळे आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.